खंड चौथा प्रकरण चोवीसावे झुलू बंड. घर थाटून बसल्यानंतर स्थिरपणे एका ठिकाणी राहण्याचे माझ्या कधी नशिबी झाले नाही. जोहानिसबर्गमध्ये मी नित्यक्रमात रुळण्यासारखा होतो न होतो इतक्यात एक अकल्पित घटना घडून आली. नाताळमध्ये झुलू बंड झाल्याची बातमी ऐकली. माझे झुलू लोकांशी वैर नव्हते. त्यांनी एकाही हिंदी माणसाचे काही वाकडे केलेले नव्हते. बंड संज्ञेच्या युक्ततेबद्दलही मला शंका होती. पण इंग्रजी साम्राज्य हे जगाचे हित करणारे साम्राज्य आहे असे मला त्यावेळी वाटत असे. माझी राजनिष्ठा हृदयापासूनची होती. त्या साम्राज्याच्या नाशाची मी इच्छा करीत नव्हतो. त्यामुळे सरकार आपली शक्ती या ठिकाणी न्यायाने वापरीत आहे की अन्यायाने हा विचार माझ्या कर्तव्य पालनाच्या आड येण्यासारखा नव्हता. नाताळवर संकट आले तर रक्षण करण्यासाठी त्याचे पाशी स्वयंसेवकाचे लष्कर होते आणि संकटकाली त्यांच्यामध्ये पुरेशी भरतीही होण्यासारखी होती. स्वयंसेवकांचे लष्कर हे बंड मोडण्यासाठी बाहेर पडले असल्याचेही मी वाचले. मी स्वतःला नाताळवासी समजत असे आणि नाताळशी माझा संबंध तर होताच. म्हणून मी गव्हर्नरला पत्र लिहिले की जरूर असेल तर जखमी लोकांची शुश्रूषा करण्यासाठी हिंदी लोकांची एक तुकडी घेऊन सेवा करण्यासाठी जाण्यास मी तयार आहे. गव्हर्नरचा लगेच होकारार्थी जबाब आला. अनुकूल जबाबाची किंवा तो इतक्या त्वरेने येण्याची आशा मला वाटली नव्हती. तरीही हे पत्र लिहिण्यापूर्वी मी माझी व्यवस्था योजून ठेवली होती. असे ठरविले होते की गव्हर्नराकडून मागणीचा स्वीकार झाला तर जोहानिसबर्गचे बिराड मोडून टाकावे, मिस्टर पोलाकनी निराळे लहानसे घर घेऊन राहावे आणि कस्तुरबाईने फिनिक्सला जाऊन राहावे. या योजनेला कस्तुरबाईची पूर्ण संमती मिळाली. माझ्या अशा तऱ्हेच्या कृत्यांमध्ये तिच्याकडून कधीही आडकाठी आल्याचे मला स्मरत नाही. गव्हर्नरचा जबाब येताच मी घराच्या मालकाला घर सोडण्याबद्दल एक महिन्याची नोटीस दिली. सामानसुमान काही फिनिक्सला गेले, काही पोलाकपाशी राहिले. डर्बनला पोचताच मी स्वयंसेवकांसाठी मागणी केली. मोठ्या तुकडीची जरूर नव्हती. आम्ही 24 जण तयार झालो. त्यात माझ्याखेरीत 4 गुजराती होते, बाकीचे मद्रास इलाक्यातील गिरमिट मुक्त मजूर होते आणि एक पठाण होता. मानहानी होऊ नये आणि कामालाही सोयीचे पडावे अशासाठी व तशी पद्धतीही होती म्हणून औषध खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने मला सार्जंट मेजरचा तात्पुरता हुद्दा दिला आणि माझ्या पसंतीच्या आणखी तिघांना सार्जंटचा व एकाला कॉर्पोरल असे हुद्दे दिले. पोशाखही सरकारकडून मिळाले. या तुकडीने 6 आठवडेपर्यंत सतत काम केले असे म्हणता येईल. बंडाच्या जागी प्रत्यक्ष जाऊन पाहतो तर बंड म्हणण्यासारखे काहीच नव्हते. विरुद्ध पक्ष कुठे दिसतच नव्हता. बंड म्हणावयास कारण एवढेच की झुलू लोकांवर नवीन कर लादण्यात आला होता. तो न देण्याबद्दल एका झुलू सरदाराने आपल्या लोकांना सल्ला दिला आणि कर वसूल करण्यासाठी गेलेल्या एका सार्जंटला त्याने कापून काढला. ते कसेही असो, माझे हृदय झुलू लोकांच्या बाजूला होते आणि ठाण्यावर पोचल्यानंतर जेव्हा मुख्यतः झुलू जखमी लोकांची शुश्रूषा करण्याचेच काम आमच्या वाट्याला आले तेव्हा मला फार समाधान वाटले. अंमलदार डॉक्टरांनी आम्ही आलो याबद्दल आनंद प्रदर्शित केला. तो म्हणाला, गोरे लोक कोणी या जखमी लोकांची शुश्रूषा करावयाला तयार होत नाहीत. मी एकटा किती लोकांकडे पाहणार? त्यांच्या जखमा सडून जात आहेत. आता तुम्ही आलात ही या निर्दोष लोकांवर ईश्वराचीच कृपा झाली असे मी तरी समजतो. असे म्हणून त्याने पट्ट्या, जंतुनाशक पाणी वगैरे माझ्यापाशी दिले आणि मला त्या रोग्यांपाशी घेऊन गेला. जखमी लोकांनाही आम्हाला पाहून आनंद झाला. गोरे शिपाई जाळीतून डोकावून आम्ही जखमा साफ करू नये अशासाठी प्रयत्न करीत. आम्ही त्यांचे ऐकले नाही म्हणजे चिडत आणि झुलू लोकांविषयी जे अपशब्द बोलत ते ऐकून तर कान किटत. हळूहळू या शिपायांचीही माझी ओळख झाली आणि ते आम्हाला हरकत करीनासे झाले. 1896 साली मला कसून विरोध केलेले कर्नल स्पार्क्स व कर्नल वायली या लष्करामध्ये होते. ते माझे हे कार्य पाहून आश्चर्यचकित झाले. त्यांनी मला मुद्दाम बोलावून माझे आभार मानले. ते मला जनरल मॅकेन्झीकडे घेऊन गेले आणि त्यांची ओळख करून दिली. यातील कोणी धंदेवाईक शिपाई होते असे वाचकाने समजू नये. कर्नल वायली धंद्याने प्रख्यात वकील होते. कर्नल स्पार्क्स कत्तलखान्याचे मालक म्हणून प्रसिद्ध होते. जनरल मॅकेन्झी हे नाताळमध्ये एक नावाजलेले शेतकरी होते. हे सर्व स्वयंसेवक होते. स्वयंसेवक या नात्याने त्यांनी लष्करी शिक्षण घेतले होते व अनुभव मिळविला होता. ज्या जखमी लोकांच्या शुश्रूषेचे काम आमच्याकडे सोपविण्यात आले होते तेही लढाईत घायाळ झाले होते असे कोणी समजू नये. त्यांच्यापैकी काही जणांना वहिमावरून कैद केलेले होते, त्यांना सेनापतींनी फटक्यांची शिक्षा फरमाविली. चापकाचे हे वळ औषध पाणी न झाल्यामुळे सुजून आले होते. इतर काही जण होते ते झुलू लोकांचे मित्र समजले जात अशांपैकी होते. या मित्रांनी मित्रता दर्शविणारी चिन्हे धारण केली असताही चुकीने शिपायांनी त्यांना घायाळ केले होते. याखेरीज खुद्द मला गोऱ्या शिपायांसाठी औषधे आणवून ज्याची त्याला देण्याचे काम देण्यात आले होते. डॉक्टर बूथच्या छोट्या इस्पितळामध्ये मी या कामाचे वर्षभर शिक्षण घेतले असल्यामुळे मला हे काम सोपे होते. या कामाच्या निमित्ताने माझी पुष्कळ गोऱ्या लोकांशी चांगली ओळख झाली. पण लढाईमध्ये गुंतलेले लष्कर एकाच ठिकाणी थोडेच बसून राहणार? जिकडून जिकडून भयाची बातमी येईल तिकडे तिकडे ते जाणार. बरेचसे तर घोडेस्वारच होते. आमची छावणी ठाण्यावरून हल्ली. आम्हाला तिच्या मागून खांद्यावर डोल्या घेऊन चालायचे होते. दोन तीनदा तर एका दिवसात 40-40 मैलांचे कूच करण्याचा प्रसंग आला. येथेही आम्हाला सर्वस्वी देवाचे कामच मिळाले. झुलू मित्र चुकीमुळे घायाळ झाले होते, त्यांना डोल्यात घालून उचलून छावणीत न्यायचे होते आणि तेथे त्यांची शुश्रूषा करावयाची होती.